प्रिय भाई नो प्रिय बंधु अनि भगिनी नो नमो बुधाय जय भीम. So I'm going to have to talk to you without the microphone.
तर मायक्रोफोन शिवाय आज मला तुमच्याशी बोलावं लागणार आहे.
I'll have to आवाज दो.
आणि मला आवाज माझा वाढवावा लागणार आहे.
So I hope you've all been watching your minds.
तर मला अशी आशा आहे की तुम्ही सगळेच आपल्या मनाचं निरीक्षण केलं असेल.
Can you hear us at the back?
तर पाठीमागे आमचा आवाज येतोय का?
Yeah? Good. So yes, we've been looking at the mind over the last two nights.
तर मागच्या दोन संध्याकाळपासून आपण मनाकडे बघत आहोत.
And I've been trying to give you some clues as how to watch the mind.
आणि मी तुम्हाला काही सूचना देत आहे की कशा प्रकारे आपण मनाकडे बघू शकतो.
And I hope you've all been at least making some effort.
आणि मला अशी आशा आहे की तुम्ही निदान काही ना काही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले असतील.
You remember I was suggesting that when you had a cup of tea before you took a sip you just look to see what was happening.
जसं तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला सूचना केली होती की जसं तुम्ही नुसता चहा पीत आहात आणि त्या चहाचा घोट घेण्याआधी तुम्ही थोडं क्षणभर थांबा आणि मनाकडे बघा.
यू जस्ट आस्क युअरसेल्फ व्हॉट इज माय माइंड लाईक नाऊ.
आणि तुम्ही फक्त मनाला प्रश्न विचारा की आता माझं मन कसं आहे.
And I hope you've had some experience of this.
आणि मला आशा आहे की याचा तुम्ही काही अनुभव देखील घेतला असेल.
And I'm sure that as you're doing this you'll find there's some change in your mind.
आणि मला अशी पण आशा आहे की जेव्हा तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही परिवर्तन आढळलं असेल.
Then last night we were looking at the way in which the Buddha watched his own mind.
आणि काल रात्री आपण हे पण बघितलं की बुद्ध कशा प्रकारे त्यांच्या स्वतःच्या मनाचं निरीक्षण करत होते.
You remember he divided his thoughts, his mental activity into two different kinds.
तर तुम्हाला माहिती असेल की त्यांनी त्यांचे जे विचार किंवा त्यांच्या ज्या मानसिक क्रिया आहे त्या दोन भागांमध्ये त्यांनी विभागल्या होत्या.
One kind which was connected with craving, with hatred and with thoughts of cruelty was of course unskillful.
एक प्रकार होता की तो द्वेषाने क्रूरतेने आणि अकुशलतेने भरलेला होता.
And then the other kind which was connected with maitri, with contentment and with karuna was skillful.
दुसरा भाग जो होता मैत्री संतुष्टी आणि करुणेने भरला होता आणि हा भाग कुशल होता.
And the Buddha reflected, well, the unskillful kinds of thought, they lead to my harm and to other people's harm.
आणि बुद्धांनी अशा प्रकारे चिंतन केलं की अकुशल प्रकारचे जे विचार आहेत ते मला इजा पोहोचवतात आणि ते दुसऱ्यांना पण इजा पोहोचवतात.
When he thought like that, he just dropped those thoughts.
आणि जेव्हा त्यांनी या प्रकारे विचार केला त्या प्रकारचे विचार त्यांनी सोडून दिले.
And then he noticed the other kinds of thought, the skillful thought.
आणि मग त्यांनी कुशल प्रकारच्या विचारांकडे लक्ष दिलं.
And he recognized that these led to his own happiness and the happiness of others.
आणि त्यांना असं कळालं की हे त्यांना त्यांच्या सुखापर्यंत पोहोचवतात आणि इतरांच्या सुखापर्यंत पोहोचवतात.
When he thought like that, those skillful thoughts strengthened.
आणि जेव्हा त्यांनी या प्रकारे विचार केला तर त्यांचे जे काही कुशल विचार होते ते अजून मजबूत झाले.
And I hope you've had some experience of this yourself.
आणि मला अशी आशा आहे की याचा तुम्ही स्वतःसाठी पण काही अनुभव घेतला असेल.
जस्ट स्टॉपिंग आस्किंग युअरसेल्फ व्हॉट इज द स्टेट ऑफ माय माइंड.
तर थोडंसं थांबणं आणि हे विचारणं की माझ्या मनाची अवस्था काय आहे.
इज इट स्किलफुल इज इट अनस्किलफुल.
तर कुशल आहे का की अकुशल आहे.
दीज थॉट्स इफ आय डेव्हलप देम व्हॉट विल दे लीड टू.
तर हे विचार जर मी यांचा विकास केला तर ते मला कुठपर्यंत घेऊन जातील.
विल दे लीड टू माय बेनिफिट विल दे लीड टू अदर पीपल्स बेनिफिट.
तर ते माझ्या फायद्यापर्यंत जातील का इतरांच्या फायद्यापर्यंत नेतील का.
If we could all work like this, we could really make a big difference to our own lives.
आणि जर आपण या पद्धतीने कार्य करू शकलो तर आपण आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन आणू शकतो.
In fact, if enough of us did this in India, in the world, we could change the world.
आणि पुरेशा लोकांनी जर का भारतामध्ये जगामध्ये जर का हे केलं तर आपण जग देखील बदलू शकतो.
And we remember what Babasaheb said.
आणि आपण हे पण लक्षात ठेवतो की बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे.
What the Buddha taught the world is that the world can only be reformed by the reform of the mind.
तर बुद्धांनी काय शिकवलं की जगाचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मनाचा विकास साधला जातो.
And this is what we're doing when we're watching our minds.
आणि जेव्हा आपण आपल्या मनाकडे बघत आहोत तर आपण हेच करत आहोत.
We're reforming our minds.
आपण आपल्या मनामध्ये विकास घडवून आणत आहोत.
And as a result of reforming our minds, we can reform the world.
आणि जेव्हा आपण आपल्या मनामध्ये विकास घडवून आणतो तेव्हा आपण जगामध्ये पण विकास घडवून आणू शकतो.
This was Babasaheb's great understanding.
आणि हे बाबासाहेबांची खूप मोठी अशी समज होती.
A real change in the world takes place when people's minds change.
तर जगामध्ये मोठमोठे परिवर्तन तेव्हाच घडून येतात जेव्हा मनामध्ये परिवर्तन घडून येत असते.
This is why it's so important that we watch our minds.
आणि म्हणूनच हे खूप आवश्यक आहे की आपण आपल्या मनाकडे लक्ष द्यायला हवं.
Again, Babasaheb says the first thing to attend to is the culture of the mind.
आणि परत बाबासाहेबांनी हे सांगितलं आहे आपल्याला की सगळ्यात आधी जर आपल्याला कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तर ते आहे आपल्या मनाचा विकास.
Because the mind is the center of everything.
कारण मनच हे प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असतं.
Whatever happens comes from the mind.
जे काही घडत असतं ते सगळं मनामधून निर्मित होत असतं.
So I hope in these two nights we've learned quite a bit about working with the mind.
तर मला आशा आहे की या दोन संध्याकाळी आपण आपल्या मनासोबत कार्य कसं करतात याच्या बाबतीत पुरेसं जाणून घेतलं आहे.
And I hope you've all begun to experience some benefit of putting a little bit more effort into it.
आणि मला अशी पण आशा आहे की तुम्ही त्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये अजून थोडस आपले प्रयत्न घालण्याला सुरुवात पण केली असते.
I cannot emphasize enough how important this is.
आणि हे किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही.
If you really want happiness, you need to watch your mind.
जर तुम्हाला खरच सुख हवं आहे तर तुम्हाला तुमच्या मनाकडे बघायला हवं.
If you want a better life for yourself, a better life for your family, you need to watch your mind.
जर तुम्हाला स्वतःसाठी चांगले जीवन हवं आहे, आपल्या परिवारासाठी चांगले जीवन हवं आहे तर तुम्हाला मनाकडे लक्ष द्यायला हवं.
If you really want to contribute to reforming society, you need to watch your mind.
जर तुम्हाला समाज परिवर्तनामध्ये योगदान द्यायचं आहे तरी देखील तुम्हाला तुमच्या मनाकडे बघावं लागणार आहे.
So we started off by looking at the mind in terms of skillful and unskillful.
तर कुशल आणि अकुशल या संदर्भात आपल्या मनाकडे बघण्यास आपण सुरुवात केलेली होती.
We were looking at the general sort of character of your mind, the condition of your mind.
तर तुमच्या मनाची परिस्थिती किंवा त्याचे स्वाभाविक जे गुणधर्म काय आहेत ते बघून आपण त्याच्याकडे सुरुवात केली होती.
And we saw that the mind we've got now is the result of what we've done in the past.
आणि आपण हे पण बघितलं की आता आपल्याकडे जे मन आहे ते आपल्या भूतकाळाच्या मनाचा परिणाम आहे.
You know, right now we're all sitting here, we're all aware.
आता या क्षणी आपण इथे सगळे बसलेलो आहोत, आपण जागृत आहोत.
We're all probably in slightly different states.
आणि आपला प्रत्येक जण एका वेगळ्या अवस्थेत किंवा मनस्थितीत असू शकतो.
Some of you probably got some anxiety in your mind.
कदाचित तुमच्यापैकी काही लोकांमध्ये मनामध्ये काही चिंता असू शकते.
Some of you thinking about something coming in the future.
तुमच्यापैकी काही लोक भविष्यात काय येणार आहे त्याच्याबद्दल विचार करत असतील.
Some of you may be rather tired.
तुमच्या पैकी काही लोक बहुतेक थकलेले असतील.
Some of you may be quite expanded in mind.
तुमच्यापैकी काही लोकांचं मन अतिशय विस्तृत असेल.
Whatever state you're in, it's substantially because of your own previous actions.
तर कुठल्याही स्थितीत जरी तुमचं मन असेल तरी तुम्ही जे काही भूतकाळात क्रिया केलेली आहे त्याचा तो परिणाम आहे.
This is the Buddha's great insight.
आणि हेच बुद्धांची खूप मोठी अशी अंतर्दृष्टी होती.
We are responsible for our own mental states.
तर आपल्या मानसिक अवस्थेसाठी आपणच जबाबदार आहोत.
So
I am having throat infection.
Oh dear.
Yeah.
So, don't give it to me.
Yeah. No.
So last night we also saw that there's a deep structure to the mind.
आणि काल संध्याकाळी आपण हे पण बघितलं की आपल्या मनाची खूप सखोल अशी एक संरचना आहे.
We were looking more deeply into the nature of the mind.
आणि मनाच्या स्वभावाकडे आपण खूप सखोलतेने बघत होतो.
We saw this flow of mental states.
आपण मानसिक अवस्थांचा प्रवाह बघितला.
And we began to see that deeper down there are different layers to the mind.
आणि आपण हे बघितलं की खूप सखोलतेमध्ये मनाच्या वेगवेगळ्या अशा पातळ्या असतात.
And we looked at three different layers.
आणि आपण तीन वेगवेगळ्या पातळ्यांकडे बघितलं होतं.
Following a great Buddhist teacher of India from the 3rd century called Asanga.
आणि तिसऱ्या शतकातले जे महान गुरु आहेत असंग त्यांच्या शिकवणीकडे आपण बघितलं होतं.
Some people call him the third Buddha.
आणि काही लोक तर त्यांना तिसरं बुद्ध असं देखील म्हणतात.
द फर्स्ट बुद्धा वाज ऑफ कोर्स शाक्यमुनी बुद्धा.
पहिले जे गुरु किंवा बुद्ध होते ते निश्चितच शाक्यमुनी बुद्ध होते.
द सेकंड वाज नागार्जुन.
आणि दुसरे नागार्जुन होते.
एंड द थर्ड वाज असंग.
आणि तिसरे असंग होते.
इन द सेन्स दॅट दीज आर द टू renewed Buddhism. They brought new life to Buddhism.
आणि एका प्रकारे बघितलं तर या तिघांनी पण बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. एक प्रकारे बौद्ध धर्म परत आणलेला आहे.
And a sangha was particularly interested in the nature of the mind.
आणि संघ जो होता विशेष करून मनाच्या स्वभावाबाबतीत फारच त्याला रुची होती जाणून घेण्याची.
And we saw his three layers.
आणि आपण त्याच्या मग त्या तीन पातळ्या बघितलेल्या आहेत.
The first layer is the layer of sensory information.
तर पहिली जी पातळी होती ते इंद्रियांद्वारे आपल्याकडे जी जानकारी येते माहिती येते त्याची ती पातळी होती.
गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ल्ड.
तर पूर्ण जगाबद्दल जी माहिती आपण गोळा करत असतो.
युजिंग the five physical senses and the mental sense to gather a picture.
तर आपले पाच इंद्रिय आणि आपल्या मनाची जी जाणीव असते त्याचा वापर करून माहिती गोळा करणे.
To create an experience.
जेणेकरून आपण एका अनुभवाची निर्मिती करू शकू.
We're all aware of this right now.
आता जे घडत आहे याच्या बाबतीत आपण सगळे जागृत आहोत.
You can see Bharti and I at least a little bit through the gloom.
तर थोडा थोडा अंधुक जो प्रकाश आहे त्याच्यामधनं तुम्ही मला आणि भारतीला बघू शकता.
You can hear our voices.
तुम्ही आमचा आवाज ऐकू शकता.
You can smell a little bit of incense from the candles.
आणि जे काही ते अगरबत्ती मेणबत्ती आहे त्याचा तुम्ही सुगंध अनुभवू शकता.
And so on. Through your senses you gain a picture of the world.
आणि अशा प्रकारे तुमचे जे काही इंद्रिय आहेत त्याच्याद्वारे तुम्ही जगाचं एक चित्र स्वतःपर्यंत आणू शकता.
This is going on right now.
आणि आता हे घडत आहे.
But then we saw a little bit deeper down, or in fact quite a bit deeper down, there's something else going on.
आणि मग त्याच्या काही खाली किंवा खूप खाली आपण हे पण बघितलं की अजून काहीतरी घडत आहे.
All that information is being formed into a pattern.
तर जी काही आपली माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती एका प्रकारे रचली जात आहे.
Everything that is perceived is being seen in terms of I.
तर जे काही आपल्यापर्यंत आलेलं आहे आपण त्याला समजलेलं आहे ते आपण मीच्या संदर्भात जाणून घेत असतो.
इज दॅट युजफुल टू मी.
तर हे माझ्यासाठी उपयोगी आहे का.
विल दॅट मेक मी स्ट्रॉंगर. विल दॅट गिव्ह मी हॅपीनेस.
तर हे मला मजबूत बनवणार आहे का. हे मला सुख देणार आहे का.
विल दॅट मेक मी सिक्युअर.
हे मला सुरक्षितता देणार आहे का.
दॅट्स गोइंग ऑन फॉर ऑल ऑफ अस एट एव्हरी मोमेंट.
आणि प्रत्येकासाठी प्रत्येक क्षणी आपल्यासाठी हे घडत असतं.
इवन व्हाइल यू आर लिस्निंग टू मी आय इज देअर evaluating what's coming in.
ta attahi jeva tumhi mala aikat ahat tar tumcha mi jo ahe ya pratyek goshticha parikshan karat ahe.
this is quite normal. it's not a problem.
ani hi far swabhavik ahe ani yacha madhe kahi samasya nahi ahe.
we're also looking for what threatens us.
apan ya pan goshti kade bagat asto ki kutlya goshti aplyala bhiti dakhavtat.
we're saying well that is dangerous.
apan asa mhanto ki nahi ti gosht changli nahi dhokadayak ahe.
if I let that close it will destroy me or that will harm me.
jar mi tya goshtila javad yeu dila ta mala ti udvast karel mala iza pochvel.
so all the time our experience is being evaluated in terms of I.
tar pratyek kshani mi cha sandarbhat aplya je kahi mahiti ahe kiwa anubhav ahe tyacha vishleshan hot asto.
what then happens is we grasp onto what we think will make us more secure.
मग त्याच्यानंतर आपण काय करतो की आपण अशा गोष्टीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो ज्या गोष्टींबद्दल आपल्याला वाटतं की ही गोष्टी मला सुरक्षितता देणार आहे.
That's what we call craving.
आणि याला आपण तृष्णा किंवा आसक्ती म्हणत असतो.
And we push away whatever we think will harm us.
आणि आपण त्या गोष्टी दूर सारण्याचा प्रयत्न करतो ज्यांच्या बाबतीत आपल्याला वाटतं की मला इजा पोहोचवणार आहे.
That's what we call hatred.
आणि याला आपण द्वेष म्हणत असतो.
So this process of evaluating our experiences is going on all the time.
ते आपल्या अनुभवांचं परीक्षण किंवा विश्लेषण करण्याची ही जी काही प्रक्रिया आहे ही सतत घडत असते.
So yes, we're evaluating all the time the information that's coming to us in terms of I.
तर मीच्या संदर्भात जी काही माहिती आपल्याकडे येत आहे प्रत्येक क्षणी आपण त्याचं परीक्षण किंवा विश्लेषण करत असतो.
Underneath the surface of the mind is this I maker.
आणि मनाच्या सखोल एक जी पातळी असते त्या पातळीमध्ये हा मी बनवणारी एक यंत्रणा असते.
अहंकार.
आणि त्याला अहंकार असं म्हणतात.
इट्स कॉन्स्टंटली लुकिंग हु एम आय व्हॉट इज मी.
आणि तो सातत्याने हे बघत असतो की मी कोण आहे मी काय आहे.
दिस इज माय बॉडी.
हे माझं शरीर आहे.
दॅट्स नॉट माइन.
ते माझं शरीर नाही.
द मिरेकल. Oh my goodness, suddenly there's sound and light. So, so we're getting more information now. And we're evaluating it and we're seeing, well, that helps us.
तर आपण त्याचं विश्लेषण परीक्षण करत आहोत आणि बघत आहोत की ते आपल्याला मदत करत आहे.
So you've got it, there's the layer of the mind that is just gathering information.
तर तुम्हाला हे समजलं का की मनाची एक पातळी असते ती केवळ माहिती आत आणत असते.
That's the superficial level.
आणि ही वरची पातळी आहे.
Then deeper down there's this layer of the mind that is constantly making I.
आणि खोलवर अजून एक पातळी असते जी सातत्याने
And then we saw there's a third layer deeper down still.
आणि मग आपण बघितलं की त्याच्याही खाली अजून एक तिसरी पातळी असते.
Deeper down there's another layer.
आणि त्याच्याही खाली अजून एक पातळी असते.
I described this as like an ocean.
आणि मी असं वर्णन केलं होतं की हे एका समुद्रासारखं असतं.
Constantly images, thoughts, feelings are churning up from deep in our minds.
तर सातत्याने म्हणजे ऊर्जा विचार आणि आपल्या ज्या काही भावना आहेत त्यांची एकमेकांमध्ये अशी घुसडण तिथे होत असते.
You remember I was describing you just sitting doing nothing.
आणि तुम्हाला आठवत असेल मी असं सांगितलं होतं की आम्ही फक्त बसत होतो आणि काहीही करत नव्हतो.
And then suddenly a particular thought comes into your mind.
आणि मग अचानक एक विशिष्ट विचार जो आहे तुमच्या मनामध्ये येऊन
जातो. In a way you don't know why.
आणि एक प्रकारे तुम्हाला माहितीच नसतं की का असं झालं.
It just pops up in your mind.
तो तुमच्या मनामध्ये फक्त असं आलेला असतो.
Sometimes you can experience this if you try to meditate.
कधी कधी जेव्हा तुम्ही ध्यान करत असता तेव्हा असा अनुभव घेत असता.
Everybody is very familiar with this, I think, who's meditating.
हा अनुभव जवळपास सगळी सर्वांच्याच परिचयाचा आहे असं वाटतं.
You're trying to watch your breath.
तर तुम्ही आपल्या श्वासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत असता.
And then you suddenly start thinking about something.
आणि त्याच क्षणी तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीबद्दल विचार करायला लागता.
It just happens. You don't decide to do it. It just pops up.
आणि हे सहज घडतं असं करणं असं तुम्ही काही ठरवलेलं नसतं आणि तो विचार सहज आलेला असतो.
Of course, often it's just to do with the day's work and so on.
आणि खूपदा म्हणजे आपल्या दिवसभराचं काम काय आहे अशा प्रकारच्या गोष्टींशी ते संबंधित असतं.
But sometimes it can be quite strange, quite unusual.
पण कधी कधी हा विचार एकदम विचित्र किंवा एकदमच वेगळ्या प्रकारचा असतो.
And I mentioned we notice that particularly with dreams.
आणि जेव्हा आपण स्वप्न बघत असतो त्या स्वप्नांच्या संदर्भात आपल्याला नेहमी असे अनुभव येत असतात.
This deep layer of the mind constantly throwing up images.
तर मनाची खूप एक सखोल पातळी असते जी वेगवेगळ्या प्रतिमा ज्या आहे ते फेकत असते आपल्याकडे.
A sangha called this the alaya vijnana.
तर संघ याला आलय विज्ञान असं म्हणतात.
The storehouse consciousness.
आणि जे आपल्या वस्तू ठेवण्याचं घर असतं भांडार असतं अशा प्रकारचं ते असतं.
The godown of the mind.
तर मनाचं हे गोडाऊन असतं.
So it's just full of things.
तर त्याच्यामध्ये अनेक वस्तू भरलेल्या असतात.
About 10 years ago my mother passed away.
तर 10 वर्षापूर्वी माझ्या आईचा मृत्यू झाला.
And she lived in a very big house.
आणि ती खूप मोठ्या घरामध्ये राहत होती.
And my brother and I, we had to clear it out.
आणि माझा भाऊ आणि मी मला ते घर रिकामं करावं लागलं.
And it was just full of things.
आणि तो घर जे आहे वस्तूंनी पूर्ण भरलेलं होतं.
So many things.
खूप साऱ्या वस्तू होत्या.
Most of it useless.
आणि त्यातल्या बऱ्याच वस्तू निरुपयोगी होत्या.
But it was just full of all the things that had accumulated there over 60 years of our family life.
पण जे काही 60 वर्षाचं आमचं कौटुंबिक जीवन आम्ही तिथे घालवलं होतं त्या जीवनाशी संबंधित सगळ्या वस्तू तिथे होत्या.
We had to throw a lot of it out because it was useless.
तर बऱ्याचशा वस्तू आम्हाला फेकून द्याव्या लागल्या कारण त्या काहीच उपयोगाच्या नव्हत्या.
But our minds are like that.
आणि आपलं मनही तशाच पद्धतीचं आहे.
There's so much in there.
तिथे खूप काही आहे.
डीप अंडर द सर्फेस.
आणि जे काही आपल्या त्या मनाच्या पातळ्या आहेत त्या खोल पातळ्यांमध्ये.
आणि इट जस्ट कॉन्स्टंटली चर्निंग अप.
आणि ते जेव्हा घुसळंती होत असते ती नेहमी ते वर येत असतं.
यु नो व्हेन यू गो अँड वॉच द सी इफ यू गो टू टापोली ऑर समवेअर लाईक दॅट यू कॅन सी द सी.
तर जर कधी तुम्ही समुद्र बघायला गेला, समजा तुम्ही दापोळीला गेला किंवा कुठे, तर तुम्ही समुद्र बघू शकता.
And you see the waves just coming in, coming in, coming in.
आणि तुम्ही लाटा बघू शकता की त्या तुमच्याकडे येत आहेत, येत आहेत, येत आहेत.
The sea is so restless, huh?
तर तो समुद्र जो असतो फार अस्थिर असतो.
Constantly churning, constantly moving.
तर सातत्याने तो असं फिरत असतो, पुढे जात असतो.
And it's throwing up all sorts of things.
आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तो फेकत असतो.
On the shore, different things come washed up.
तर त्याच्या लाटांसोबत किनाऱ्यावर खूप वेगवेगळ्या वस्तू येत असतात.
Coconuts.
नारळ.
Maybe life belts from ships.
तर जहाजामध्ये कोणी जर का फेकलेले ते जॅकेट असतात कोणाचे, ते
clothes that have fallen off a ship.
तर जहाजामधून पडलेले कपडे.
So many plastic bags.
आणि खूप साऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या.
They're just washed up on the shore.
त्या सगळ्या ज्या आहे किनाऱ्यापर्यंत अशा ढकललेल्या असतात.
Minds are like that.
आणि आपलं मन सुद्धा अशाच पद्धतीचं आहे.
So much just washing up inside.
तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तिथे वर येत आहेत, बाहेर येत आहेत.
So a sangha said that all our experience comes in this way.
आणि असंघ असं म्हणतात की आपले सगळे अनुभव याच पद्धतीने येत असतात.
He said that it's not random what comes up.
तर असंघ असं म्हणतात की हे कुठल्याही क्रमाने येत नाही.
What comes up is what you put in.
तर त्याच गोष्टी बाहेर येणार आहे ज्या तुम्ही आत घातलेल्या आहेत.
Maybe not recently.
आत्ताच त्या घातलेल्या आहे असं काही नाही.
Maybe in the far distant past.
कदाचित भूतकाळात खूप पूर्वी तुम्ही त्या टाकलेल्या असतील.
According to Buddhist tradition, maybe in past lives.
आणि बौद्ध परंपरेनुसार कदाचित खूप मागच्या जन्मीचं पण ते असू शकतं.
The sea of the mind is constantly throwing up what you put in.
तर तुम्ही मनामध्ये जे घातलेलं आहे मनाचा समुद्र ते सातत्याने बाहेर फेकत असतो.
And a sangha described the process that goes on.
आणि असंघ त्या प्रक्रियेचं वर्णन करत आहेत की काय घडत असतं.
And it is useful for us to understand this.
आणि हे समजून घेणं खूप आवश्यक आहे.
Because it explains or demonstrates who we are, what we are.
कारण त्याच्यामधनं ते या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे की मी कोण आहे, मी काय आहे.
So I'm going to draw a diagram.
तर मी एक आकृती काढणार आहे.
This is that ocean, the Alaya.
तर हे आलयाचं ते समुद्र आहे.
The Alaya throws up. I.
तर हे जे आलय आहे हे मीला बाहेर फेकत असतं.
That's called the manas.
आणि याला मनस म्हणत असतात.
And that throws up our experience through the five senses.
आणि पाच इंद्रियांच्या द्वारे हे मनस आपल्या अनुभवांना बाहेर फेकत असतं.
Six senses.
तर सहा इंद्रिय खर तर
आणि
ते आपण आहोत.
सो दी आलय दी माइंड इमर्जेस फर्स्ट ऑफ ऑल एज दिस ग्रेट सी.
तर सर्वात पहिले मन जे आहे एका विशाल समुद्रासारखं आपल्या पुढे येत असतं.
आउट ऑफ दॅट सी कम्स आय.
आणि मग त्या समुद्रामधन तो मी येत असतो.
देन दॅट आय select experience.
आणि मग तो मी आपल्या अनुभवात ला निवडत असतो.
And on the basis of that selection we act.
आणि जे काही आपण निवडलेलं आहे त्याच्या आधारावर आपण कृती करत असतो.
Whoops. And that action reforms the alaya.
आणि मग ती माहिती त्या आलयामध्ये परत परिवर्तन घडवून आणत असते.
वी ऍक्ट दॅट शेप्स आवर माइंड्स.
तर आपण अशा पद्धतीने कृती करत असतो जी आपल्या मनाला परत आकार देत असते.
ऑन द बेसिस ऑफ दॅट शेप्ड माइंड वी ऍक्ट.
आणि त्या मनाच्या आकाराच्या आधारावर आपण कृती करत असतो.
And that shapes our mind.
आणि परत ते आपल्या मनाला आकार देत असतं.
इट्स द व्हील ऑफ लाईफ, द 12 निदानस, यू नो दॅट.
आणि हे जे आहे जीवनाचं चक्र आहे आणि 12 निदान आहे, तुम्ही याच्याबद्दल जाणता.
कॉन्स्टंटली क्रिएटिंग ourselves and then acting on the basis.
तर आपण निरंतर स्वचा निर्माण करत असतो आणि त्याच्याच आधारावर आपण कृती करत असतो.
So the mind that we have now is the mind that we formed by our own actions in the past.
तर मग आता आपल्याकडे जे मन आहे ते तेच मन आहे जे आपल्या कृतींनी आपण भूतकाळात निर्माण केलेलं आहे.
This searching for I happens because we've done it before.
तर मीचा हा शोध घडत असतो कारण आधी सुद्धा आपण तो घेतलेला असतो करत असतो.
Because we've sought I in the past, the habit comes back again.
कारण भूतकाळात आपण मीचा शोध घेतलेला असतो त्यामुळे सवयीनुसार ते परत घडत असतं.
Round and round it goes.
आणि गोल 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 हे घडतच असतं.
We're constantly looking for I.
आपण सातत्याने मीचा शोध घेत असतो.
On the basis of what we find, we act.
आणि जे काही आपल्या निदर्शनास येतं त्याच्या आधारावर आपण परत कृती करत
असतो
आणि परत त्या गोल चक्रामध्ये आपण जातो.
सो द माइंड वी गॉट नाउ, द माइंड वी आर एक्सपीरियन्सिंग विथ नाउ इज द रिझल्ट ऑफ व्हॉट वी हैव डन इन द पास्ट.
तर ज्या मनाच्या साह्याने आपण आता अनुभव घेत आहोत ते मन आहे जे आपण भूतकाळात निर्माण केलेलं आहे.
Even you could say this experience itself is the result of what we've done in the past.
आता जो अनुभव तुमच्या सोबत आहे ते पण तुम्ही म्हणू शकता की भूतकाळात मी जे केलेलं आहे त्याच्यामुळे ते मला येतो मला येत आहे.
Because of the kind of actions we've done, we've come to the certain situation.
तर ज्या काही आपण कृती केलेल्या आहे त्या कृतीमुळे आपण एका विशिष्ट परिस्थितीमध्ये आलेलो आहोत.
We see it in a certain way.
आपण ते एका विशिष्ट पद्धतीने बघत आहोत.
And we try to find I within it.
आणि त्याच्यामध्येच आपण त्या मीचा शोध घेत आहोत.
We see what we think will make us secure.
आपण बघत असतो अशा गोष्टी की आपल्याला वाटतं की आम्हाला सुरक्षित करतील.
We see what we think will threaten us.
आपण अशा गोष्टी बघतो की ज्याच्याबद्दल आपल्याला वाटतं की हे मला धोकादायक आहे.
We cling to what we think will make us secure.
ज्या सुरक्षित करतील त्या गोष्टींशी आपण आसक्त होऊन जातो.
We reject what we think threatens us.
आणि ज्या गोष्टी आपल्याला भीती दाखवतात त्यांना आपण नकारून देतो.
Craving, hatred.
तृष्णा आणि द्वेष.
And around we go again.
आणि परत त्या चक्रामध्ये आपण आत जातो.
Again we seek I.
आणि परत आपण मीला बघत असतो.
This is what the Buddha called the house builder.
आणि ह्यालाच बुद्ध गृहकारक किंवा गृह बनवणारा असं म्हणतात.
The house builder looks for the house of I.
तर गृह निर्माण करणारा गृहकारक जो असतो तो मीच्या घराचा शोध घेत असतो.
This is me, this is mine.
हा मी आहे हे माझं आहे.
And it goes on and on and on.
आणि हे घडत असतं घडत असतं घडत असतं.
This is the picture that Asanga paints for us.
आणि हे ते चित्र आहे जे असंग यांनी आपल्यासाठी चित्रलेलं आहे.
We find I within the experience that is formed by our past.
तर आपल्या भूतकाळाने जे आपल्यासाठी अनुभव बनवलेले आहेत त्या अनुभवाच्या आतमध्ये आपण आपल्या मीचा शोध घेत असतो.
And on that basis we act and form it all over again.
आणि त्या आधारावर आपण कृती करत असतो आणि त्या सर्व गोष्टींचा आपण पुन्हा निर्माण करत असतो.
Now if you look at this you might think this looks like perpetual motion.
तर जर तुम्ही याच्याकडे जर का बघितलं तर परपेच्युअल मोशन म्हणजे पुढे ढकलणारी जी काही गती कृती असते त्याचा साख हे तुम्हाला दिसेल.
There must be a proper engineering word.
I was an English medium student.
A perpetual motion that just goes on and on and on without any escape.
तर परपेच्युअल मोशनचे अशी कृती असते की जी सातत्याने विना काही प्रयत्न केल्याने परत 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 घडत असते ते घडण्यासाठी जोर नाही लागत.
All the engineers present know that perpetual motion is impossible.
तर इथे उपस्थित सगळे जे अभियंते आहेत त्यांना माहिती आहे की परपेच्युअल मोशन वास्तविकतेत घडू शकत नाही.
Because of friction.
कारण फ्रिक्शन असतं घर्षण असतं जे त्याला अडथळा निर्माण करत असतं.
But in this system there's no friction.
पण या ही जी काही पद्धत आहे याच्यामध्ये घर्षण नाही आहे.
We recreate ourselves again and again and again.
आणि आपण आपला स्वतःचा परत 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 निर्माण करत असतो.
But is it fixed?
पण हे कायम टिकणार आहे का?
If it's fixed, we might as well all go home and just enjoy ourselves.
तर हे जर का नित्य असेल कायमचं असेल तर आपल्याला कशाची काळजी करायची आवश्यकता नाही आपण घरी जाऊ शकतो.
There's no point in coming to a Buddhist center.
तर एका बौद्ध केंद्रामध्ये येण्यात मग काहीच अर्थ उरत नाही.
It's a waste of time.
तर
There must be some way out of this perpetual motion. It'd be rather worrying if there was no way out, huh? So please, Subhuti, find us a way out. Well, the answer is to be found in the way this process works.
तर उत्तर आपल्याला त्या प्रक्रियेमध्ये सापडेल की ज्या पद्धतीने ही प्रक्रिया कार्यरत असते.
What the Sangha says is this whole process takes place instantaneously.
तर असंघ असं म्हणतात की जी काही पूर्ण प्रक्रिया आहे ही एका क्षणात घडत असते.
Right now we're all doing it.
आता जेव्हा आपण काहीतरी करत आहोत.
We're doing it again.
आपण परत ते करत
आहोत. And again and again and again. The full cycle is going on moment by moment. Don't forget, at the beginning we saw the character of the mind is that it's momentary. The mind isn't a thing. It's a constant process. And each moment of the mind is infinitesimal.
आणि मनाचा प्रत्येक क्षण जो आहे तो क्षणाचाही कितीतरी छोटासा भाग आहे.
Of course to us it seems continuous.
निश्चितच आपल्याला ते एक म्हणजे सातत्याने घडणार अशी प्रक्रिया वाटते.
You know, a bit like those old celluloid films, now out of date.
आता जे काही छोटेसे सेल्युलॉइड फिल्म्स येतात त्या पिक्चर सारखे ते असतात.
You know, you see on the cinema screen the hero Shah Rukh Khan or something like that with a spear in his hand. And he's rushing across the screen with his sword in his hand. Going to rescue Aishwarya Rai or something. But actually, if you see the film reel, it's just made up of a number of different frames, isn't it? But when they're played, your mind reads them as a continuous action. So the Abhidhamma sees the mind a little bit like that. There's constant moments of mind. Each moment of mind relates to the one before. And is the basis for the next one. But they're instantaneous. So this whole cycle is going on moment by moment. That sea emerges. That sea throws up the quest for I. The quest for I selects from experience what is useful. Just like that. In fact, in the Abhidhamma it says that a mind moment is 1/16 of a finger snap. Don't take this too seriously. It just means it's very, very small. It's 1/16 of that.
1/16.
But don't think that's just a metaphor. But moment by moment, right now, we're creating, recreating, recreating. The whole sequence takes place instantly. So first of all, this sea emerges.
हा समुद्र आपल्याकडे येत असतो.
And of course it's got in it those things that have come from what you did in the past.
आणि निश्चितच या समुद्रामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या भूतकाळातून त्याच्यामध्ये आलेल्या आहेत.
Then out comes I.
आणि त्याच्यातून मी बाहेर येत असतो.
And it selects the experience.
आणि तो आपल्या अनुभवांची निवड करत असतो.
But it's not quite that simple.
पण हे इतकं पण सोपं नाही आहे.
Of course it's not that simple.
आणि निश्चितच हे इतकं सोपं नाही.
This is just a picture, a model for something that is impossible to fully comprehend.
तर हे चित्र असं काही दाखवत आहे, अशी गोष्ट दाखवत आहे की ज्याचं संपूर्ण वर्णन करणं हे जवळजवळ अशक्य आहे.
Before I comes into play, there's a moment when the mind is completely clear.
तर मी येण्याच्या आधी असा एक क्षण असतो की जिथे मन हे पूर्णपणे स्पष्ट असतं, स्वच्छ असतं.
जस्ट कम्प्लिटली इनोसंट.
आणि पूर्णपणे निष्पाप असतं.
आय हॅजंट कम इन टू प्ले.
कारण मी अजून निर्माण झालेला नसतो.
You sometimes get a little bit of a flavor of this when you wake up in the morning.
आणि कधी कधी पहाटे जेव्हा तुम्ही उठता तर याची हलकीशी चव तुम्ही बघत असता.
Maybe on Sunday when the children have left home.
तर कदाचित रविवारी की जेव्हा मुलं उठलेले नसतात.
You wake up and you don't have to jump out of bed.
आणि तुम्ही उठलेले असता आणि तातडीने करायचं असं काही काम नसतं तुमच्याकडे.
I know in India you always have to jump out of bed, but just sometimes you just don't have to.
मला माहिती आहे की भारतामध्ये नेहमीच तुम्हाला पटकन कामाला लागावं लागतं, पण कधी कधी अशी वेळ असते की तुम्हाला काही काम नसतं.
You just lie there.
आपण मग पडून राहतो.
And for a little while you don't really know where you are.
आणि काही काळासाठी तुम्हाला माहितीच नसतं की तुम्ही कुठे आहात.
You don't really know in a way who you are.
आणि एक प्रकारे तुम्हाला हे पण माहिती नसतं की तुम्ही कोण आहात.
And you don't really care.
आणि त्याची तुम्हाला पर्वाही नसते.
You're just quite happy just being aware without being aware of anything in particular.
तर कुठल्याही गोष्टीसाठी विशेष करून जागृत नसताना केवळ जागृत असणं हे तुम्हाला आवडत असतं.
Do you know what I'm talking about, or is this a very English experience?
तर तुम्हाला असे अनुभव आहे की हे फक्त इंग्रजांना आलेले असे अनुभव आहे.
Sometimes you just experience a moment when there's nothing there.
तर कधी कधी तुम्ही असे काही क्षण अनुभवता की त्या क्षणामध्ये काहीच नसतं.
Sometimes it can happen when you pass out.
तर कधी कधी हे असं पास आउट
म्हणजे फेंट.
फेंट
या.
तर कधी कधी हे असं घडत असतं जेव्हा तुम्हाला चक्कर येऊन भोवड येऊन म्हणजे तुम्ही पडत असता.
आय रिमेंबर अ व्हेरी व्हेरी स्ट्रायकिंग एक्सपिरियन्स ऑफ दिस.
आणि याचा मला एक विशेष अनुभव आठवतो.
आय वॉज गोइंग टू लीव इंडिया सम इयर्स अगो.
तर काही वर्षापूर्वी मी ते राहत होतो.
आय वेंट विथ माय फ्रेंड दमचारी सत्यदीप टू मुंबई एअरपोर्ट.
आणि माझे जे मित्र आहेत दमचारी सत्यदीप त्यांच्यासोबत मुंबईच्या विमानतळाला मी गेलो.
अँड आय स्टेड इन अ हॉटेल.
आणि मी एका हॉटेलमध्ये थांबलो.
दॅट नाईट वी हॅड अ मील.
आणि त्या रात्री आम्ही जेवण घेतलं.
And Satyadeep said something about not quite right this meal.
आणि मग सत्यदीप म्हटले की या जेवणामध्ये काहीतरी बरोबर वाटत नाही आहे.
I said, no, very tasty.
आणि मी म्हटलं नाही नाही खूप छान चविष्ट होतं.
In the middle of the night I woke up, I felt dreadful.
आणि मध्यरात्री मी उठलो आणि मला एकदम विचित्र काहीतरी वाटत होतं.
I spent several hours just sitting with my mouth over the toilet.
आणि मी कितीतरी तास फक्त म्हणजे वांद्या करत राहिलो तर त्या परिस्थितीत मी घालवले.
My English stomach sometimes just revolts against something.
आणि कधी कधी काही काही खाद्यपदार्थ जे आहेत तर माझं जे इंग्रज पोट आहे ते एकदम प्रतिसाद देत नाही त्याला.
My flight was leaving at 8 o'clock in the morning.
आणि सकाळी 8 वाजता माझं विमान उडणार होतं.
So I had to get up really early.
आणि म्हणून मला फार पहाटे उठावं लागलं.
And I'd arranged to meet Satyadeep in the lounge of the hotel.
आणि म्हणून मग मला हॉटेलचं जे काही जिथे प्रतीक्षा करण्याचं स्थान आहे तिथे यावं लागलं तयार होऊन.
So of course he was waiting there.
आणि सत्यदीप तिथे वाट बघत होते.
No Subhuti.
आणि सुबुती तिथे नव्हते.
So he went and talked to the manager of the hotel and said, please, my friend is not responding. He came and knocked on my door, no answer.
आणि मग ते मॅनेजर कडे गेले आणि म्हटले की माझे मित्र सुबुती त्यांना इथे यायचं होतं ते इथे नाही आहे त्यांचं दार वाजवा तुम्ही बघा.
The manager was very suspicious of him.
आणि ते जे मॅनेजर आहे त्यांना त्यांची फार शंका येत होती.
But eventually he used the pass key and let him in.
आणि पण काही बोलल्यानंतर त्यांनी त्यांना चावी दिली आणि आत येऊ दिलं.
And at that point I woke up. I was lying on my bed.
आणि तेव्हा मी उठलो आणि मी माझ्या बेडवर झोपलेला होतो, लेटलेला होतो.
Had no idea where I was.
आणि मला अजिबात माहित नव्हतं की मी कुठे आहे.
I didn't know whether I was in India, I didn't know whether I was in England, I didn't know whether I was on the moon.
तर मला हे माहित नव्हतं की मी भारतात आहे की इंग्लंड आहे की चंद्रावर आहे.
I didn't care.
आणि मला परवा पण नव्हतं.
I felt very happy, very contented, just
खूप आनंदी आणि संतुष्ट तिथे पडून राहणं असं मला वाटत होतं.
And then suddenly I saw these two strange people in front of me.
आणि एकदम विचित्र असे मग दोन लोक अचानक मला माझ्या समोर दिसले.
And I had no idea who they were.
आणि मला अजिबात माहिती नव्हतं की दोघे कोण आहेत.
I had never seen them before.
आणि मी त्यांना आधी कधीही बघितलेलं नव्हतं.
And I didn't care.
आणि मला त्याचीही पर्वा नव्हती.
And I could see that one of them was getting very upset.
आणि एक बघू शकत होतो की त्याच्या चेहऱ्यावर फार चिंता येत होती.
Because the manager was just about to phone the police and get such a deep arrested.
कारण ते मॅनेजर बिलकुल तयारीत होते की पोलिसांना बोलवायचं आणि सत्यदीपांना अटक करायची.
But very gradually I sort of what's going on?
पण खूप आरामात एकदम मी हे कार्य करू शकलो की काय घडत आहे.
Oh yeah, I'm in India.
Oh, मी भारतामध्ये आहे.
I know that man.
आणि हो मी याला ओळखतो.
And then gradually, yes. Oh, Satyadeep.
आणि अरे हे सत्यदीप आहे.
Oh my God, plane.
आणि माझा विमान आहे.
My plane had gone.
माझं विमान सुटलेलं आहे.
It was a very, very interesting experience. Yeah.
हे खूपच मजेदार असा अनुभव होता.
The illness had sort of wiped my hard drive.
तर जे काही आजार होतं तर त्याच्यामध्ये माझी जी काही स्मरण शक्ती होती ती सगळी त्यांनी पुसून काढली होती.
I was just conscious but not really a self, not really an I.
तर मी जागृत होतो पण माझा तिथे मी नव्हता, तो मी नव्हतो.
And I watched as this whole process started up again.
आणि मग मी परत बघितलं की कशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया परत सुरू झाली.
I was just sort of floating quite happily on the surface of the ocean.
तर ते जे काही समुद्र आहे त्याचा जो एकदम वरचा जो भाग आहे तिथे मी खूप आनंदाने पोहत होतो.
And then up comes I.
आणि मग आतून परत तो मी वर आला.
And that's such a deep. That's my aeroplane. Oh dear. Panic.
आणि मग हे सत्यदीप आहे ते माझं विमान. आणि बापरे उशीर झालाय. आणि मग त्रागा.
Round we go again.
आणि मग पूर्ण त्या प्रक्रियेमध्ये आपण फिरत आहोत.
Anyway, it was all right.
आणि मग नंतर सगळं सुरळीत झालं.
I nearly gave Satyadeep a heart attack.
आणि सत्यदीपला मी काही हृदयविकाराचा झटका दिला नाही.
But the air company, they were quite kind and they put me on the plane, the next plane.
आणि विमानाच्या कंपनीवाले पण खूप चांगले होते आणि त्यांनी मला दुसऱ्या विमानात बसून दिलं.
But I found this experience very interesting.
पण हा जो काही अनुभव होता हा मला खूप चांगला वाटला.
It's happened to me a few times when I fainted in that way.
आणि अशा पद्धतीने मी जेव्हा एक दोन वेळा भोवळ येऊन पडलेलो आहे त्यावेळेस असं माझ्यासोबत झालेलं आहे.
It's happened to me at the dentist sometimes.
आणि dentist. तर कधी कधी दातांचे जे डॉक्टर असतात तिथे पण माझ्यासोबत असं काहीतरी होत असतं.
Very strange, isn't it? I don't like needles.
तर त्याचे काही सुया आहेत त्या मला आवडत नाही.
When they have one of those big needles and they stick it in your mouth. The next thing I've gone.
आणि दुसऱ्या क्षणामध्ये मी तिथे उपस्थितच नसतो.
Then there's this rather pleasant face when you see this person standing there panicking.
आणि मग एक खूप विचित्रसा चेहरा तुमच्याकडे तुमच्या समोर असतो तुम्हाला थोडं बरं पण वाटत असतं पण खूप चिंता देखील वाटत असते.
I feel completely relaxed. No worries.
माझ्या त्याच्या चेहऱ्यावर जरी चिंता असेल तरी मी मात्र एकदम शांत असतो आणि मला कसली मग पुढे चिंता नसते.
Now this experience, I'm not saying this is the first moment of consciousness.
तर हे जे अनुभव आहे मी असं म्हणत नाहीये की हे आपल्या जाणीवेचे पहिले क्षण आहे.
But it gives you some clue to how the mind emerges.
पण हे तुम्हाला काही म्हणजे संकेत देत असतात की मन कशा पद्धतीने निर्माण होत असतं.
In the first, as it were, fraction of that moment, it's just completely open.
तर जेव्हा ती प्रक्रिया सुरू होत असते त्या प्रक्रियेच्या खूप छोट्याशा भागामध्ये तुमचं मन हे पूर्णपणे खुलं असतं.
Potentially it can go in any direction.
आणि त्याच्यामध्ये कुठल्याही दिशेला पुढे जाण्याची क्षमता असते.
And then the habit energy from the past takes over.
आणि मग भूतकाळातल्या जे तुमच्या सवयीची ऊर्जा आहे ती त्याचा ताबा घेऊन टाकते.
But it's as if in the first tiny fraction of a fraction there's a moment of freedom.
पण सुरुवातीला एकदम क्षणाच्या छोट्याशा भागाच्याही छोट्याशा भागामध्ये स्वातंत्र्य असतं.
Of course we don't experience it generally because it's going so fast.
तर नेहमीच आपल्याला याचा अनुभव येत नसतो कारण हे खूप वेगाने घडत असतं.
But what it means is in every instant, just for a tiny nanosecond, there's a little bit of freedom.
तर पण प्रत्येक सेकंदाच्या एकदम सुरुवातीच्या म्हणजे नॅनो म्हणजे नववा भाग 10^9 तर खूप छोटासा स्वातंत्र्याचा भाग असतो. 10^9 इज व्हेरी स्मॉल.
सो terribly स्मॉल. सो यू सर्टनली युजली कांट सी इट.
खूपच हा इतका भाग छोटासा असतो की याला बघणं देखील अवघड असतं.
द हॅबिट इज सो स्ट्रॉंग इट्स जस्ट स्वेप्ट अवे.
ते सवय इतक्या सशक्त असतात की त्या एकदम त्याला धुवून काढतात.
द बुद्ध सेड दॅट द माइंड इज ल्युमिनस.
बुद्ध असं म्हणतात की मन हे खूप तेजस्वी आहे.
दिस माइंड इज ल्युमिनस.
तर हे जे मन आहे हे तेजस्वी आहे.
भभासनं इदं चित्तम.
भभासनं इदं चित्तम.
दिस माइंड इज शाइनिंग. दिस माइंड
हे मन जे आहे ते चमकत आहे.
बट दिस शाइनिंग माइंड इज डिफाइल्ड. इट्स कव्हर्ड ओव्हर बाय व्हॉट वी ऍड ऑन टू इट.
तर हे जे चकाकणारं मन आहे हे झाकून गेलेलं आहे एका प्रकारे त्या गोष्टींनी ज्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकत असतो.
इट्स कव्हर्ड ओव्हर बाय वेल द बुद्ध सेड अगुंतकेही.
अगुंतकेही जे म्हणतात त्या गोष्टीने हे चकाकणारं मन झाकून टाकलेलं असतं.
यु नो द वर्ड अगंतुक. या
तुम्हाला अगंतुक हे शब्द माहिती आहे.
समथिंग दॅट्स ऍडेड अन अनएक्सपेक्टेड गेस्ट.
असे काही म्हणजे पाहुणे ज्यांना तुम्ही इथे येणार अशी आपल्याला अपेक्षा नसते.
द इंग्लिश वर्ड इज ऍडव्हेंटिशियस.
इंग्लिश मध्ये त्याला ऍडव्हेंटिशियस म्हणतात म्हणजे अनपेक्षित पाहुणे सूचना न देता येणारे लाईक मी.
So the mind is basically luminous.
तर मन जे आहे स्वाभाविक रित्या प्रकाशमान असतं तेजस्वी असतं.
But we cover over that luminosity with this habit.
पण आपल्या या सवयी नी आपण ते जे आहे त्याचा जे प्रकाश असतो तो झाकून टाकलेला असतो.
And because we cover it over with this habit we don't even experience that luminosity.
आणि आपण आपल्या सवयीने आपण त्याला अशा प्रकारे झाकून टाकलेलं असतं की त्याच्या प्रकाशाचा आपण आपल्याला कधी अनुभवच घेता येत नाही.
What we try to do with mindfulness, what we try to do with meditation is slow down this cycle.
तर ध्यानाच्या माध्यमातून किंवा जागृतीच्या माध्यमातून आपण काय करत असतो की हे जे चक्र आहे याची गती आपण कमी करण्याचा प्रयत्न करत असतो.
So we experience more of the mind's basic luminosity.
तर मनाचा जो मूळ म्हणजे प्रकाशितपणा आहे त्याचा आपल्याला अनुभव घेता यावा म्हणून
वी एक्सपिरियन्स मोर ऑफ इट्स बेसिक फ्रीडम.
आणि त्याचा जो मूळ स्वातंत्र्य आहे त्याचा आपल्याला जास्त अनुभव घेता यावा म्हणून.
बट द फॅक्ट दॅट देयर इज दिस बेसिक फ्रीडम इन द माइंड मीन्स दॅट वी कॅन एस्केप.
आणि हे तथ्य की मन मूळतः स्वतंत्र आहे याचाच अर्थ असा आहे की आपण या चक्रामधनं बाहेर पडू शकतो.
All of this is added to the mind.
तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मनामध्ये नंतर जोडल्या गेलेल्या आहेत.
If we can stop adding it to the mind, we will experience the mind's freedom, luminosity.
आणि जर आपण मनामध्ये वस्तू टाकणं बंद केलं तर मनाचं जे काही स्वातंत्र्य आहे किंवा मनाची जी काही तेजस्विता आहे त्याचा आपण अनुभव घेऊ शकतो.
You could say the mind is basically full of maitri.
तर तुम्ही असं म्हणू शकता की मन हे मूळतः मैत्रीने भरलेलं आहे.
The basis of the mind is naturally to connect.
आणि मनाचा जो मूळ आधार आहे तो स्वाभाविकरित्या इतरांशी जोडल्या जाण्याचा आहे.
It's to accept, to feel part of.
आणि हे एक प्रकारे की मी ह्याचा भाग आहे असं वाटणं.
But we add on to it division, hatred, quarrel.
पण आपण त्याच्यामध्ये वस्तू टाकत असतो आपण भागत असतो भांडणं आणि द्वेष अशा प्रकारच्या गोष्टी आपण त्याच्यात टाकत असतो.
द माइंड इज नॅचरली प्युअर इव्हन.
तर मन हे मूळतः शुद्ध देखील असतं.
बट वी ऍड ऑन टू इट इम्प्युरिटी डिफाउल्ड.
पण अशुद्धता आणि काहीतरी क्लेश आपण त्याच्यामध्ये टाकत असतो.
व्हॉट वी हॅव टू डू इज ट्राय टू मेक द माइंड्स बेसिक ल्युमिनॉसिटी द माइंड्स बेसिक freedom emerge.
तर आपल्याला काय करायचं आहे की म्हणजे मनाची जी ही मूळ शुद्धता आहे, मनाची ही मूळ तेजस्विता आहे, तिला वर येऊ द्यायचं आहे.
And we do this in two ways.
आणि दोन प्रकारे आपण हे करत असतो.
First of all, we try to act skillfully.
सर्वात पहिले आपण कुशलतेने कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो.
Because when we act skillfully, we change the nature of the ocean.
कारण जेव्हा आपण कुशल आचरण करत असतो तर या समुद्राचा जो स्वभाव आहे त्याच्यामध्ये आपण बदल घडवत असतो.
We change the nature of the ocean so it becomes calmer, clearer.
आणि आपण मनाचा स्वभाव बदलत असतो जेणेकरून ते शांत होईल, स्पष्ट होईल, शुद्ध होईल.
Less dangerous.
आणि ते आपल्यासाठी कमी धोकादायक असतं.
And it becomes more beneficent.
आणि ते मग आपल्यासाठी जास्त फायदा करून देणार असतं.
So what emerges from that ocean is more beneficial.
आणि मग त्या समुद्रामधून जे काही वर येईल ते अधिक फायदा देणार असेल.
So by our own actions we're changing the character of the mind as it emerges.
आणि मग आपल्या स्वतःच्या कृतीने आपण आपल्या मनाचा जो काही स्वभाव आहे तो बदलत असतो जेव्हा ते मन निर्मित होत असतं.
If we act unskillfully, of course what we do is we stir up that ocean.
आणि जेव्हा आपण अकुशलतेने कार्य करत असतो तर आपण काय करत असतो त्या मनामध्ये वादळ निर्माण करत
असतो. आणि
आपण त्याला अशुद्ध करत असतो.
So that it throws up more and more darkness.
आणि जेणेकरून ते जास्तीत जास्त काळोख त्याच्यामधून बाहेर फेकत असतं.
But if we act skillfully, we change the character of the mind as it emerges moment by moment.
पण जर आपण कुशलतेने आचरण केलं तर क्षण दर क्षण जे मन निर्मित होत असतं ते आपण अधिक चांगलं बनवू शकतो.
So this is our basic work.
तर हे आपलं मूळ कार्य आहे.
When we're looking at the two kinds of thought, we're helping to reshape the structure of our minds.
तर जेव्हा आपण दोन प्रकारच्या विचारांकडे बघत असतो तर आपल्या मनाची पुनर्निर्मिती करण्यासाठी आपण मदत करत असतो.
Do you understand this? We are working on our minds through our actions.
तुम्ही तुम्हाला कळतंय का की आपल्या कृतीमधूनच आपण आपल्या मनासोबत कार्य करत आहोत.
Whenever I do something generous, my own mind changes.
आणि जेव्हा मी काही दानाचं वगैरे काही कृत्य करत असतो तर दातृत्वाचं तर माझं स्वतःच मन जे आहे त्याच्यामध्ये बदल घडून आणलेला.
You sometimes notice this when you do something that's really generous, huh?
आणि दातृत्वाने भरलेलं असं काहीतरी जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे तुमच्या लक्षात आले येत असतं.
I remember I was on a bus, I was at Ajanta on a coach.
तर अजंताला घेऊन जाणारी ती जी बस असते त्या बसमध्ये मी एकदा बसलो होतो हे मला आठवतं.
And a man came on to the coach selling those little crystals that they have at Ajanta, huh?
आणि मग ते छोटे छोटे जे दगडाचे खडे असतात ते विकण्यासाठी एक माणूस त्या बस मध्ये आला.
So I bought some of those.
आणि मी त्याच्यातले काही खरेदी केले.
And there was a Muslim couple sitting the other side.
आणि एक बाजूलाच शेजारी मुस्लिम जोडपं बसलेलं होतं.
And they were sort of looking at those crystals.
आणि ते त्या दगडांकडे बघत होते.
So I said, oh, do you want to look?
आणि मग त्यांनी म्हटलं अच्छा तुम्हाला बघायचं आहे का.
And then I gave them to them.
आणि मग मी त्यांना ते दिलं.
And then completely without thinking I just said, please, this is for you, this is a gift.
आणि मग काहीही विचार न करता मी त्यांना देऊन टाकलं की हे तुमच्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला भेट आहे.
They were very happy.
आणि त्यांना खूप आनंद झाला.
I really noticed how happy I was.
आणि मी माझ्या हे पण लक्षात आलं की मला किती आनंद झाला.
My mind just flooded with warmth, with the good feeling.
आणि चांगल्या भावनांच्या एक प्रकारे माझ्या मनामध्ये खूप निर्माण झाली होती.
Really just instantly.
आणि एक प्रकारे त्या भावनांनी मन भरून गेलं.
Something very small.
आणि खूप छोटीशी ती कृती होती.
It wasn't a big act of generosity.
तर दातृत्वाचं काही खूप मोठं असं काम नव्हतं.
But I crossed a boundary.
पण मी जे काही एक बाउंड्री आहे त्याच्या त्या बाजूला गेलो.
माय ओन माइंड चेंज.
आणि माझं स्वतःचं जे मन आहे ते बदललेलं होतं.
सो आर ऍक्शन्स आर फॉर्मिंग आवर ओन माइंड.
आपल्या जे कृती आहे ते आपल्या स्वतःच्या मनाची निर्मिती करत असतात.
सो दिस इज आवर बेसिक ऍक्टिव्हिटी.
तर हे आपलं मूळ कार्य आहे.
इट्स रिफॉर्मिंग आवर माइंड्स ऑन द बेसिस ऑफ स्किलफुल ऍक्शन.
तर कुशल कृतीच्या आधारावर आपल्या मनाचे पुनर्निर्माण करत असतो.
दिस इज व्हाय शीला इज सो इम्पॉर्टंट.
आणि ह्यासाठी शील अतिशय महत्वाचा आहे.
थ्रू शीला यू आर रिफॉर्मिंग युअर माइंड.
तर शीलाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या मनाची परत निर्मिती करत असता.
इट्स अस सिंपल अस दॅट.
हे इतकं सोपं आहे.
बट
पण
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 देयर इज अ प्रॉब्लम.
तिथे एक समस्या आहे.
I described it yesterday.
आणि ती समस्या मी काल सांगितली होती.
You cut the roots off, you cut the weed off on the surface, but the roots are still there.
तर तुम्ही जो कचरा आहे तो काढून कापून टाकता शेतातून, पण त्याचे जे काही मूळ आहे ते तिथे शिल्लक राहिलेले असतात.
So we also need to be working on this.
आणि म्हणून आपल्याला मनस याच्यावरही कार्य करण्याची आवश्यकता असते.
Because the manas is the source of our unskillfulness.
कारण आपली जी काही अकुशलता आहे त्याचा स्रोत मनस मध्ये असतो.
Of course the manas is also the basis for us to change.
पण मनस हे आपल्यासाठी बदलासाठी पण आधार देत असतो.
I say I will act skillfully.
मी म्हणतो की मी कुशल आचरण करणार आहे.
I decide to act skillfully.
आणि मी हा निर्णय घेतलेला आहे की मी कुशल आचरण करणार आहे.
I do it because it's good for me.
मी असं करणार आहे कारण हे माझ्यासाठी चांगलं आहे.
Good for others.
आणि इतरांसाठी चांगलं आहे.
So the I is important, yeah?
आणि म्हणून मी जो आहे तो महत्त्वाचा आहे.
Because it enables me to transform my mind.
कारण माझ्या मनामध्ये परिवर्तन करण्याची योग्यता ते निर्माण करत असतं.
But in the end you don't need it.
पण नंतर आपल्याला त्याची आवश्यकता नसते.
In the end it's a fiction.
नंतर ती फक्त काल्पनिक गोष्ट आहे.
It doesn't have any real existence.
कारण त्याचं वास्तविक असं काही अस्तित्व नाही.
It's a construction.
ती एक निर्मित केलेली गोष्ट आहे.
It's a thought, a feeling.
तो एक विचार आहे, एक भावना आहे.
You can't discover it in the world.
आणि ह्या जगामध्ये आपण त्याला शोधू शकत नाही.
If you go looking, you can find nothing beyond a thought.
आणि जर तुम्ही त्याला शोध घेण्याचा प्रयत्न पण केला तर एका विचारा व्यतिरिक्त तुम्हाला काहीच सापडणार नाही.
You look at all the different elements within you, you can't find a fixed eye.
तर तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागाकडे जरी तुम्ही बघितलं तर एक न बदलणारा स्व तुम्हाला कधी सापडणार नाही.
So practice also needs to be directed to seeing through that construction.
तर मग आपल्या जे काही आचरण आहे, सराव आहे, याची दिशा पण अशी असायला पाहिजे की हे जी काही निर्मित केलेली गोष्ट आहे त्याला भेदून आपल्याला बघता आलं पाहिजे.
This is what we call vipassana.
आणि ह्यालाच आपण विपश्यना म्हणत असतो.
This is what prajna is about.
आणि प्रज्ञेचा आपण याच्याशी संबंध आहे.
It's seeing that there is no atman.
तर हे बघणं की आत्मा नाही आहे.
There's no fixed self.
Pakka nitya asa sv nahi ahe.
So we also need to be working in that way too.
Ani ha mahadisheni pan karya karnyachi aplyala avashyakta ahe.
So we act skillfully.
Mhanun apan kushal achran karto.
Because we act skillfully, the alaya, the ocean emerges in a more and more beneficial way.
आणि कारण आपण कुशल आचरण करत असतो तर हे जे आलय आहे तो जो काही समुद्र आहे तो अधिकाधिक अशा पद्धतीने निर्माण होत असतो की ते आपल्यासाठी फायदा देणार असतो.
It purifies.
आणि ते आपल्याला शुद्ध करत असतो.
There's more space in it, you could say.
आणि त्यामध्ये खूप जागा असते.
You see more of the mind's basic luminosity.
आणि मनाचा जो मूळ तेजस्वीपणा आहे तो अधिक तुम्हाला दिसायला लागतो.
So you're able to see more clearly the creation of this eye.
आणि मग खूप स्पष्टपणे तुम्ही या मीची निर्मिती बघू शकता.
And you're also reflecting on the fact that there cannot be a fixed eye.
आणि तुम्ही ह्या गोष्टीवर पण चिंतन करायला सुरुवात करता की न बदलणारा मी हा असूच शकत नाही.
And the point comes, the Asanga said, when there's a complete transformation of the system.
आणि मग असा एक क्षण येतो, असंग असं म्हणतात की तुमची जी काही प्रणाली असते, प्रक्रियेची, प्रक्रिया निर्माण करण्याची, ती पूर्णपणे बदललेली असते.
The basis of the mind is purified.
आणि मनाचा जो आधार आहे तो एकदम शुद्ध झालेला असतो.
It no longer produces I.
आणि मग तो मी ची निर्मिती करत नसतो.
It's simply a shining awareness.
आणि ती फक्त एक चकाकणारी जागृती असते.
Everything is there.
सगळं काही तिथे असतं.
While you still have a body, everything is still there.
आणि जोपर्यंत तुमच्याकडे शरीर आहे सगळं काही तिथेच आहे.
When the Buddha gained enlightenment, everything was still there.
जेव्हा बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं सगळं काही तिथेच होतं.
But the mind is completely pure.
पण मन जे आहे ते पूर्णपणे शुद्ध झालेलं होतं.
I is no longer functioning.
मी हा त्याच्यानंतर कार्यरत नव्हता.
One feels only compassion.
आणि त्यानंतर व्यक्तीला फक्त करुणेचा अनुभव येतो.
लव्ह फॉर ऑल बीइंग्स.
सगळ्यांसाठी प्रेम.
All one's actions are directed to the benefit of others.
आणि जे काही व्यक्ती करत असतो ते केवळ इतरांच्या भल्यासाठी फायद्यासाठी करत असतो.
One's no longer confused.
आणि व्यक्तीच्या मनात कुठल्याही प्रकारचा संभ्रम नसतो.
You just see things as they are.
ते वस्तूंना तशाच पद्धतीने बघत असतात जशा त्या वस्तू असतात.
You don't think how they are, you see it.
तर त्या कशा आहेत त्याच्याबद्दल तुम्ही विचार करत नाही, तुम्ही फक्त त्या कशा आहेत ते बघता.
You see absolutely directly the truth of things.
आणि एकदम प्रत्यक्षपणे आणि पूर्णपणे तुम्ही वस्तूच्या सत्यतेकडे बघत असता.
There's no obstruction in your mind.
तुमच्या मनामध्ये कुठल्याही सूचना नसतात.
There's nothing harsh, nothing unpleasant.
कुठल्याही कठोर किंवा दुःखद अशी गोष्ट नसते.
You feel completely contented.
आणि तुम्ही पूर्णपणे संतुष्ट अनुभव करता.
You don't want anything.
तुम्हाला कुठलीही गोष्ट नको असते.
You don't need anything.
तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज नसते.
There's nothing disturbing you.
कुठलीही गोष्ट अशी नसते जी तुम्हाला विचलित करेल.
This is the significance of the story of Mara's attack on the Buddha.
आणि माराचा जो बुद्धावर आक्रमण आहे त्या गोष्टीचा हाच अर्थ आहे.
The Buddha is sitting under the Bodhi tree, Mara attacks him.
तो बोधी वृक्षाखाली बुद्ध बसलेले आहे आणि मार त्यांच्यावर आक्रमण करत आहे.
He attacks him with his army of sons.
आणि त्याचे जे काही पुत्र आहेत मुलं आहेत त्याच्या सैन्यासकट तो त्यांच्यावर हल्ला करत आहे.
But their weapons just changed to flowers.
पण त्यांचे जे काही हत्यार आहेत ते बस फुलांमध्ये बदलून जातात.
That's what this means.
आणि असा हे सगळं या गोष्टींचा हाच अर्थ आहे.
It's not that the Buddha says I'm not going to be disturbed, I'm not going to be disturbed.
असं नाही की बुद्ध तिथे स्वतःला म्हणत आहे की मी काही विचलित होणार नाहीये, मी काही विचलित होणार नाहीये.
There's no possibility of him being disturbed.
आणि विचलित होण्याची तिथे काही शक्यता संभावनाच नाही.
He's beyond disturbance.
आणि विचलित होण्याच्या पलीकडे ते गेलेले आहेत.
Mara's daughters, of course, representing craving, they can't touch him either.
आणि माराच्या मग मुली येतात जे तृष्णेचं आसक्तीचं प्रतीक आहे ते पण त्यांना स्पर्श करू शकत नाही.
So the Buddha's mind is completely clear.
मात्र बुद्धाचं मन हे पूर्णपणे स्पष्ट होतं.
This whole system has gone.
ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ती त्यांच्या मनातनं निघून गेलेली होती.
His mind is always shining and bright.
त्यांचं मन हे नेहमी चकाकणारं आणि तेजस्वी होतं.
He's never confused.
ते कधी संभ्रमात नव्हते.
He sees everything exactly as it is.
आणि प्रत्येक गोष्ट त्यांना तशीच दिसत होती जशी ती होती.
He feels no hostility, no enmity.
आणि कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांना म्हणजे द्वेष वाटत नव्हता, तिरस्कार वाटत नव्हता.
Even when Devadatta attacks him, he doesn't feel hatred.
आणि देवदत्तांनी पण जेव्हा त्यांच्यावर आक्रमण केलं त्यांना द्वेष वाटला नाही.
In fact, in some later Mahayana sutras, the Buddha predicts that Devadatta will become a Buddha.
आणि काही महायान सूत्रामध्ये असं पण लिहिलं गेलं आहे की बुद्ध ही भविष्यवाणी करतात की देवदत्त सुद्धा बुद्ध होणार आहे.
So the Buddha's mind is completely clear, completely pure.
आणि बुद्धाचं मन जे आहे हे पूर्णपणे शुद्ध आहे.
This is the mind that we have.
आणि हे तेच मन आहे जे आपल्याकडेही आहे.
The Buddha's mind is not different to us.
आता बुद्धाचं मन काही आपल्या मनापेक्षा वेगळं नव्हतं.
It's not some kind of different animal.
ते काही वेगळ्या प्रकारचे कुठले प्राणी नव्हते.
It's the same mind.
सारखंच तेच मन आहे.
But he's got rid of this whole reactive cycle.
पण ही जी काही प्रतिक्रिया देणारं हे जे काही चक्र आहे ते त्यांनी स्वतःमधनं घालून दिलेलं होतं.
So the mind emerges moment by moment, completely pure, completely loving, completely wise.
आणि प्रत्येक क्षणामध्ये मन निर्माण होत असतं, ते शुद्ध असतं आणि अधिक प्रज्ञावान असतं आणि अधिक स्पष्ट असतं.
It's very important to recognize that this is our mind.
आणि हे जाणणं खूप आवश्यक आहे की हे आपलंच मन आहे.
This is the basic nature of the mind.
आणि हा मनाचा मूळ स्वभाव आहे.
What happens on top of that.
आणि जे काही घडतं ते सगळं याच्या वर घडत असतं.
So brothers and sisters, I hope you've got a clearer idea about this wonderful mind that you've brought here.
तर बंधूंनो आणि भगिनींनो मला अशी आशा आहे की जे खूप सुंदर मन तुम्ही इथे घेऊन आला आहे ते काय आहे याची तुम्हाला एक स्पष्ट कल्पना आली असेल.
In fact, this mind brought you here.
आणि खरं तर ह्याच मनाने तुम्हाला इथे आणलेलं आहे.
And I hope you've got a clearer idea of how to work with it.
आणि तुम्हाला ह्याची पण स्पष्ट कल्पना आली असेल की याच्यासोबत कार्य कशा पद्धतीने करायचं आहे.
The first thing is to watch it.
सगळ्यात पहिली गोष्ट आहे की याचं निरीक्षण करायचं आहे.
And if you watch it, it will change.
आणि जर तुम्ही याचं निरीक्षण केलं तर हे बदलायला लागतं.
If you choose the skillful thoughts, your mind will change.
जर तुम्ही कुशल विचारांची निवड केली तर तुमचं मन बदलेल.
You will transform your mind.
तुम्ही तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणाल.
Now maybe tonight is a little bit difficult.
कदाचित आज थोडं कठीण होतं.
But I hope that you've understood something of what I'm talking about.
पण मला अशी आशा आहे की मी काय सांगत होते याच्यातला थोडा भाग तुम्हाला समजलेला असेल.
I'm talking about you.
मी तुमच्याबद्दल बोलत आहे.
And me.
आणि माझ्याबद्दल.
And Bharti too.
आणि भारतीबद्दल देखील बोलत आहे.
I'm talking about our own minds.
तर मी आपल्या मनांबद्दल बोलत आहे.
It really is the most interesting and important topic there could be.
आणि हा खरंच जितका असायला पाहिजे तितका मजेदार असा हा विषय होता.
So I hope that you have good mind watching from now on.
तर मला अशी आशा आहे की इथून पुढे तुम्ही चांगल्या पद्धतीचं मनाचं निरीक्षण करू शकाल.
It's the most important thing you can do.
आणि तुम्ही करू शकाल अशी खूप महत्वाची अशी गोष्ट आहे.
नमो बुद्धाय. जय भीम.